पुढील नोंद आहे परागण. इंग्रजीमध्ये याला पॉलिनेशन असं म्हणतात. फुलातील परागकण त्याच फुलातील किंवा त्याच जातीच्या दुसऱ्या फुलातील जायंगाच्या कुक्षीवर जाऊन पडण्याच्या घटनेला परागण म्हणतात. सर्व आवृत्त बीजी म्हणजे सपुष्प वनस्पती आणि अनावृत्त बीजी वनस्पतीमध्ये फलन घडून येण्याआधी परागण व्हावं लागतं. सायकस, पाईन इत्यादी उघडी बीजे असणाऱ्या म्हणजे अनावृत्त बीजी वनस्पतीमध्ये त्यांच्या शंकूवरील खवल्यावर परागकण जाऊन पडतात आणि खवल्यावर असलेल्या बीजांडाच्या बीजांडद्वारातून ते आत शिरतात. यालाही परागण असंच म्हणतात. परागण हे प्राण्यांच्या शुक्रपेशीप्रमाणे पुयुग्मक असतात अशी समजूत आहे, मात्र ती योग्य नाही. प्रत्येक परागण ही पुयुग्मकोविद म्हणजे यातील पेशीमध्ये गुणसूत्रांचा एकेरी संच असतो असून ती स्त्री युग्मकोद्भिदाकडे वाहून जाण्यासाठी तिच्यात अनुकूलन घडून आलेला असतो. परागण हा वनस्पतींच्या जीवनचक्रातील एक टप्पा आहे. परागणामध्ये परागकण जायंग कुक्षीवर जाऊन पडतात, तेथे ते रुजतात, त्यातून परागनलिका निघून ती बीजांडात शिरते. नंतर परागनलिकेचं टोक फुटून त्यातून दोन पुयुग्मक मुक्त होतात. त्यापैकी एक पुयुग्मक आणि अंड यांचा संयोग होऊन युग्मनश तयार होतो. दुसरं पुयुग्मक बीजांडातील ध्रुवीय पेशीबरोबर संयोग पावतं आणि ते भ्रूणकोशाचं कार्य करतं. स्वयंपरागण दोन प्रकारे घडून येऊ शकतं. एक म्हणजे स्वयंफलन किंवा ऑटोगॅमी आणि दुसरं म्हणजे एक पादप परागण किंवा जिटोनोगॅमी. स्वयंफलन एकाच फुलात घडून येतं. यात परागकण त्याच फुलाच्या जायंगावर पडतात. एक पादप परागण एकाच वनस्पतीवर असलेल्या दोन वेगवेगळ्या फुलामध्ये घडून येतं. यात एका फुलातील परागकण दुसऱ्या फुलातील जायंगाच्या कुक्षीवर जाऊन पडतात. स्वयंफलन सहजपणे घडून येतं कारण एका फुलातील परागकण तेथील जायंगाजवळ असतात. मात्र एक पादप आणि परपरागणामध्ये एका फुलातील परागकण दुसऱ्या फुलात नेण्यास कारकाची गरज लागते. वारा, प्राणी आणि पाणी अशा कारकांचा यासाठी वापर होतो आणि परागणाचं आणि परपरागणाचं महत्त्वाचं कार्य होतं. काही वनस्पतीमध्ये स्वयंफलन होतं, त्यांना स्वनिशेष असं म्हणतात. काही वनस्पतीमध्ये स्वयंफलन होत नाही, त्यांना स्ववंध्य असं म्हणतात. कारकानुसार परागणाचे अजैविक किंवा जैविक असे प्रकार केले जातात. अजैविक प्रकारामध्ये वारा ज्याला वात परागण किंवा पाणी ज्याला जलपरागण असं म्हणतात यांच्यामार्फत परागण घडून येतं. जैविक प्रकारामध्ये कीटक किंवा अन्य प्राणी म्हणजे प्राणी परागण यांच्यामार्फत परागण होतं. वात परागण ही परागणाची सोपी प्रक्रिया आहे. यात फुलातील परागकण वाऱ्यामार्फत सर्वत्र विखुरले जातात, मात्र त्यापैकी काही परागकण योगायोगानं कुक्षीवर जाऊन पडतात. या परागणात परागकण खूप दूरवर वाहून नेले जातात, मात्र त्यापैकी काही मोजकेच इच्छित ठिकाणी जाऊन पडतात. अशा परिस्थितीत मोठ्या प्रमाणात परागकण सर्वत्र सांडून वाया जातात. साहजिकच अशा फुलामध्ये परागण संख्येनं विपुल असतात, उदाहरणार्थ गवत, ओक, लव्हाळे, पाईन इत्यादी. वात परागणी फुले आकारमानानं लहान परंतु संख्येनं अधिक असतात. तसंच रंग, गंध आणि मकरंद इत्यादी गुणधर्म या फुलामध्ये आढळत नाहीत. जलपरागण या प्रकारामध्ये पाण्याद्वारे परागण घडून येतं. पाणी हे कारक परागणासाठी सोयीचं नसल्यामुळं बहुधा खडकावर वाढणाऱ्या आणि बराच काळ पाण्याखाली असणाऱ्या वनस्पती परागणासाठी कोरडा ऋतू पसंत करतात. हायड्रिला, व्हॅलिसनेरिया इत्यादी वनस्पतीमध्ये जलपरागण घडून येतं. प्राणी परागणामध्ये वात परागणी फुलांच्या नेमका उलटा प्रकार असतो. विशेष करून कीटक आणि पक्षामार्फत हे परागण घडून येतं आणि त्यासाठी फुलामध्ये वेगवेगळे आकर्षक रंग आढळून येतात. रात्रीच्या वेळी सहज दिसावं यासाठी फुलांच्या पाकळ्या पांढऱ्या, उदाहरणच द्यायचं तर जाई, जुई, मोगरा किंवा पिवळ्या, उदाहरणार्थ धोत्रा यांच्या असतात. फुलं लहान असल्यास त्यांचा रंग मोठा आणि मोठा रंगीत फुलरा उदाहरणार्थ शिरीष, वर्षावृक्ष, कदंब आकर्षक असतो. कर्दळ, सोनटक्का यांच्या फुलातील सर्व भाग आकर्षक दिसतात. काही वेळा फुलांच्या वासामुळं खास करून रात्रीच्या वेळी कीटक दुरून आकर्षित होतात. जाई, रातराणी, तगर, मोगरा या फुलांचं परागण निशाचर कीटकाद्वारे होतं. रंग आणि गंध यामुळे आकर्षित झालेल्या प्राण्यांना फुलातील मकरंद मिळतो. काही वेळा मकरंदाबरोबर किंवा त्याऐवजी परागकण म्हणून हेच अन्न प्राण्यांना उपलब्ध होतं. अशा प्रकारे अन्न मिळालेला तो कीटक तशाच रंगाच्या किंवा गंधाच्या फुलाकडे जातो. पहिल्या फुलावर असताना त्यातील परागकण कीटकाच्या वेगवेगळ्या भागांना चिकटलेले असतात. दुसऱ्या फुलावर आल्यावर त्याच्या शरीराला चिकटलेले परागकण त्या फुलाच्या कुक्षीवर पडल्यास परपरागण घडून येतं. मधमाशा, भुंगे, फुलपाखरं इत्यादी कीटकामार्फत अशा प्रकारचं परागण घडून येतं. पांगारा, पळस, लाल साबर, करंज अशा फुलामध्ये कावळा, मैना, शिंपी पक्षी, सूर्यपक्षी यांच्यामार्फत परागण घडून येतं. उमरातील परागणही अशाच प्रकारे होतं. प्राणी परागणी फुलातील परागकण संख्येनं कमी परंतु आकारमानानं मोठे आणि खरबरीत असून ते एकमेकांना चिकटून असतात. त्यांचे लहान पुंजके बनतात आणि ते विखुरले जातात. प्राणी परागणामध्ये मनुष्याचाही सहभाग आहे. इसवीसनपूर्व काळामध्ये अनेक शतकं इजिप्त आणि मेसोपोटेमिया इथे खजुरांच्या मादी वृक्षावर मनुष्य कृत्रिम हस्तपरागण करीत असे. परागणाचं महत्व माहीत झाल्यापासून फुलातील परागकण इष्ट त्या वनस्पतीवर टाकून मनुष्यानं कृत्रिम संकर घडवून आणून वनस्पतीचे अनेक प्रकार आणि जाती निर्माण केल्या आहेत. फुलांच्या प्रजननामध्ये परागणाला महत्व असल्यामुळं फुलामध्येही अनुकूलन घडून आलं आहे. उदाहरणार्थ अळू, अंजीर यासारख्या वनस्पतीमध्ये फुलात शिरलेल्या कीटकास बंदिवान करून ठेवता येईल अशी कारा यंत्रणा आढळते. स्वयंपरागण प्रक्रियेची काही वैशिष्ट्ये आहेत. यात फुले द्विलिंगी असल्यानं कारकाची गरज नसते. शिवाय रंग, गंध, मकरंद आणि विपुल परागण या बाबींची देखील गरज असते. त्यामुळं कित्येक फुलांनी स्वयंपरागण चालू ठेवलं आहे. स्वयंपरागणाचा मोजक्या फुलामध्ये घडून येणारा प्रकार म्हणजे मुग्ध युग्मन. ऑर्किड आणि तेरडा अशा वनस्पतींची फुलं नेहमीच बंद राहतात. त्यांना मुग्ध फुलं असं म्हणतात. मात्र फुलं बंद असली तरी त्या फुलामध्ये असलेल्या रचनेमुळं फलन घडून येतं. त्याला मुग्ध युग्मन असं म्हणतात. अनेक वनस्पतीमध्ये परपरागण अधिक फायदेशीर असल्याचं अनुभवातून दिसून येतं. याचं कारण परपरागापासून बनलेली फळं आणि बीजं संख्येने आणि आकारमानानं सरस असतात. तसंच बीजांपासून झालेली संतती अधिक विविधता दाखवते आणि त्यामुळं टिकून राहण्याची क्षमताही अधिक असते. अशा फायद्यामुळं परपरागण घडवून आणण्याकरता फुलामध्ये अनेक योजना आढळतात आणि त्या असणं हे त्या वनस्पतीच्या प्रजातीचं किंवा कुलाचं प्रगत लक्षण समजलं जातं. उदाहरणार्थ ऑर्किडेसी, ग्रॅमिनी, फॅबेसी इत्यादी कुलं. परपरागण हे तत्वतः एकाच प्रकारच्या किंवा जातीच्या वेगवेगळ्या वनस्पतीमध्ये घडून येत असलं तरी कधीकधी दोन भिन्न जातींच्या किंवा प्रजातींच्या वनस्पतीमध्येही घडून येऊन संकर निर्माण होतो. त्यामुळं नवीन लक्षणं असणाऱ्या वनस्पतींची भर पडते. ही नोंद लाळे विज्ञा आणि ढेपे राजा यांनी लिहिली होती.